विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालं होतं. या सर्व ठिकाणी यंदा जिल्हा प्रशासनानं लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मतदार जागृतीसाठी प्रामुख्यानं नवमतदारांनी मतदान करावं यासाठी महाविद्यालयीन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची देखील या कामी मदत घेतली जात आहे. मेट्रोमधूनही मतदानाचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कर्नाटक पोलिसांचं सशस्त्र दल तैनात असेल असं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी 29 एप्रिल रोजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हनुमान जयंतीचा उत्सव आज पुण्यात सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विविध हनुमान मंदिरांमध्ये सूर्योदयाच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीनं हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. अनेक मारुती मंदिरात पहाटे जन्माख्यानाची कीर्तनं झाली. विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, कार्यकर्ते मारुती मंदिरांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. या निमित्तानं सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. वाघोली इथं होर्डिंग पडल्याची घटना घडल्यानंतर पुणे महापालिकेनं आता होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी म्हटलं आहे. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय आणि जीवित नदी फाउंडेशनच्या वतीनं औंध परिसरातल्या राजीव गांधी घाट, मलिंग वाघाचा घाट आणि औंध स्मशानभूमी घाट इथं नुकतंच नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वसुंधरा दिनानिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नदीपात्रातून 350 किलो कचरा संकलित करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा पदभार डॉ यल्लप्पा जाधव यांनी स्वीकारला आहे. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय तावरे यांच्यासाठी डॉ जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागानं दिले होते. संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन पुणे शहरासाठी 7.25 दशलक्ष घनफूट पाणी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या 9.4 टीएमसी पाणीसाठा आहे. पुणेकरांची तहान भागवण्यासाठी जुलैपर्यंत 5.25 टीएमसी पाणी गरजेचं आहे. बाष्पीभवनामुळे 1.5 टीएमसी पाणी कमी होण्याची शक्यता असल्यानं पुण्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान खडकवासला धरणासह पुणे जिल्ह्यातील सर्व धरणात साठलेला गाळ काढल्यास नागरिकांना कधीही पाणी टंचाई भासणार नाही आणि नवीन धरण बांधण्यासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधीही वाचेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. खडकवासला धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सुमारे 4.25 टीएमसी असली तरी साठलेल्या गाळामुळे ही क्षमता 1.5 ते 2 टीएमसीनं कमी झाली आहे. शहराला किमान 1 ते 1.5 महिना पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. दरवर्षी मार्च ते जून या कालावधीत धरणातली पाणी पातळी सर्वात कमी असते. अशावेळी काही सामाजिक संघटना धरणातला गाळ काढतात. जलसंपदा विभागानंही त्यांना मदत करावी अशी अपेक्षा या संघटनांची आहे. गाळ काढला तर पाणी साठवण क्षमता वाढेलच, शिवाय शेतीसाठी गाळयुक्त सुपीक माती देखील उपलब्ध होईल असं ग्रीन थंब या सामाजिक संघटनेनं म्हटलं आहे. गेली 20 वर्ष ही संघटना खडकवासला धरणातला गाळ काढण्याचं काम करत आहे. पुणे आणि परिसरात तापमानात पुन्हा वाढ झाली असून आज कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटूया विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.